चीनी मंडी .com पॉडकास्ट।
फास्टॅग मुळे 1200 कोटींच्या इंधनाची बचत। टोल प्लाझांवर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे दरवर्षी 12,000 कोटी रुपयाचं इंधन वाया जात असल्याचं दिसून आलं असून फास्टॅगच्या वापरामुळे कोट्यावधींचं इंधन वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 1 डिसेंबरपासून फास्टॅगचे स्टिकर न लावलेलं वाहन फास्टॅग लेनमधून गेलं तर संबंधित चालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे। 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे टोल नाक्यांवर फास्टॅग स्टिकरचं मोफत वितरण करण्यात येणार आहे। एका अहवालानुसार 488 राष्ट्रीय महामार्गावर सरासरी वेटिंग टाइमचा सर्व्हे केला असता त्यामध्ये गुरुवारी दुपारी 2 वाजता 199 प्लाझांवर वेटिंग टाइम 5 ते 10 मिनिटं आणि 32 प्लाझांवर वेटिंग टाइम 10 ते 20 मिनिटं असल्याचं आढळून आलं आहे। 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे टोल नाक्यांवर फास्टॅग स्टिकरचं मोफत वितरण करण्यात येणार आहे। NHAI दाव्यानुसार आजपर्यंत 72 लाख फास्टॅगची विक्री करण्यात आली आहे। मंगळवारी एकाच दिवशी 1,35,583 फास्टॅगची विक्री झाली आहे।